ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
साखरेच्या दुहेरी दरधोरणामुळे मिळेल साखर कारखान्यांना दिलासा. साखरेच्या दुहेरी दरधोरणामुळे बँकांकडे साखर गहाण ठेवून त्यावर व्याज देण्यापासून कारखान्यांची सुटका होण्यास मदत होईल. 60-70% साखर जर जास्त दरानं विकली तरी कारखान्यांची कॅश फ्लो वाढून त्यांना बँकांकडे जाण्याची गरज पडणार नाही. कारखाने स्वतः त्यांचा निधी उभारू शकतील अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईक नवरे यांनी दिली. साखरेचे घसरलेले दर स्थिर ठेवण्यासाठी दुहेरी किंमत धोरण ठरवण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे त्यानुसार घरगुती वापरासाठी आणि औद्योगिक वापरासाठी साखरेचे वेगवेगळे दर ठरवण्यासाठी सूत्र तयार करण्याच्या सूचना पंतप्रधान कार्यालयानं अन्न मंत्रालयाला केल्या आहेत. त्याबाबत नाईक नवरे बोलत होते. साखरेच्या एकूण वापरापैकी आईस्क्रीम उत्पादन, शीतपेय उत्पादक आणि अन्न प्रक्रिया उद्योगात 65% साखर वापरली जाते. या उद्योगांना जास्त दरानं साखर विक्री केल्यास सामान्य ग्राहकांना झळ न बसताही कारखान्यांची वित्तीय स्थिती सुधारू शकते. साखरेचं दुहेरी दरधोरण ही संकल्पना ऐकायला सोपी वाटत असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि परीक्षण करताना मोठी जटिलता निर्माण होईल. व्यापाऱ्यांनी घरगुती वापराच्या दरानं साखर खरेदी करून औद्योगिक दरानं विकल्यास तेव्हा तुम्ही काय करणार असं साखर कारखान्यांच्या सूत्रांनी विचारलं. प्रकाश नाईक नवरे म्हणाले, दुहेरी दरधोरणात सध्या असलेल्या 5% घरगुती आणि औद्योगिक वापरासाठीच्या साखरेवर वेगवेगळा कर आकारता येऊ शकतो. तसंच दोन्ही ग्राहकांसाठी साखर विक्री करताना वेगवेगळ्या रंगाच्या पिशव्यांचा वापर करता येईल.